दशक 10वा समास 6वा भ्रमनिरूपण श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपिला व्यवहार परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा श्रीराम होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे आद्य मध्य अवसानते संचलेची आहे श्रीराम परब्रह्म असतची असे मध्येची हा भ्रम भासे भासे परंतु अवघानासे काळांतरी श्रीराम उत्पत्ती स्थिती संहारत मध्येही अखंड होत जात पुढे शेवटी कल्पांत सकळास आहे श्रीराम यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे सारासार विचारे पाहे म्हणनिया श्रीराम बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्यांचे काय झाले सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे श्रीराम त्या उमजल्यांचे लक्षण काही करू निरूपण भ्रमाहून विलक्षण महापुरुष श्रीराम भ्रम हा नसेल जयासी मनी ओळखावे तयासी ऐक आता भ्रमासी निरोपिजेल श्रीराम एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले त्या वेगळे भासले ते भ्रमरूप श्रीराम जयासी बोलिला कल्पांत त्रिगुण आणि पंचभूत हे अवघेची समस्त भ्रमरूप श्रीराम मी तू हा भ्रम उपासनाही भ्रम ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयेसी श्रीराम भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः भ्रमेणेश्वर भावत्वं भ्रममूलमिदं जगत या कारणे सृष्टी भासत परंतु भ्रमची हा समस्त यामध्ये जे विचारवंत तेची धन्य श्रीराम आता भ्रमाचा विचारू अत्यंतची प्रांजळ करू दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयासी श्रीराम भ्रमण करिता दूरी देसी दिशा भूली आपणासी का ओळखी मोडे जीवलगांसी या नाव भ्रम श्रीराम का उन्मत्त द्रव्य सेविले तेणे अनेक भासो लागले नाना वेथा का झडपिले भूते तो भ्रम श्रीराम दशावतारी वाटती नारी का ते मांडली बाजी गरी उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम श्रीराम ठेविला ठावतो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम श्रीराम वस्तू आपणासी असता गेली म्हणोनी होये दुश्चिता आपले आपण विसरता या नाव भ्रम श्रीराम काही पदार्थ विसरो न गेला का जे शिकला ते विसरला स्वप्न दुःखे घाबिरा झाला या नाव भ्रम श्रीराम दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वार्तेने भंगे मन वचके पदार्थ देखोन या नाव भ्रम श्रीराम वृक्ष काष्ठ देखिले मनात वाटे भूत आले काहीच नसता हडवडिले या नाव भ्रम श्रीराम काच म्हणून उदकात पडे का सभा देखोन दर्पणी पवाडे द्वार चुकोन भलतीकडे जाणे या नाव भ्रम श्रीराम एक असता एक वाटे एक सांगता एक निवटे एक दिसता एक उठे या नाव भ्रम श्रीराम आता जे जे देई जेते ते पुढे पाविजेते मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम श्रीराम ये जन्मीचे पुढिले जन्मी काही एक पावे नमी प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम श्रीराम मेले मनुष्य स्वप्न आले तेने काही मागितले मनी अखंड बैसले या नव भ्रम श्रीराम अवघे मिथ्या म्हणवन बोले आणि सामर्थ्यावरी मन चाले ज्ञाते वैभवे दपटले या नाव ब्रह्म श्रीराम कर्मठपणे ज्ञान विटे का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे कोणी एक सीमा फिटे या नाव ब्रह्म श्रीराम देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव ब्रह्म श्रीराम कैसा न्याय तो न कळे केला अन्याय तो नाडळे उगाच अभिमाने खवळे या नाव ब्रह्म श्रीराम मागील काहीच आठवेना पुढील विचार सुचेना अखंड आरूढ अनुमाना या नाव ब्रह्म श्रीराम प्रचिती विण औषध घेणे प्रचित नस्तापथ्य करणे प्रचिती विण ज्ञान सांगणे या नाव ब्रह्म श्रीराम फळश्रुती वीण प्रयोग ज्ञाने विण नुस्ता योग उगाच शरीरे भोगीचे भोग या नाव ब्रह्म श्रीराम ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी ऐशा प्रकारीच्या गोष्टी या नाव ब्रह्म श्रीराम उदंड भ्रम विस्तारला अज्ञानजनी पैसावला अल्प संकेते बोलिला कळावया कारणे श्रीराम भ्रमरूप विश्वा स्वभावे तेथे काये म्हणून सांगावे निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे भ्रमरूप श्रीराम ज्ञात्यास नाही संसार ऐसे बोलती अपार गत जात्याचे चमत्कार या नाव ब्रह्म श्रीराम येथे आशंका उठिली ज्ञात्याची समाधी पूजली तेथे काही प्रचित आली किंवा नाही श्रीराम तैसेचे अवतारी संपले त्याचेही सामर्थ्य उदंड झाले तरी ते काये गुंतले वासना धरूनी श्रीराम ऐशी आशंका उद्भवली समर्थे पाहिजे निरसिली इतुकेन हे समाप्त झाली कथा भ्रमाची श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम समास सहवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक दहावा समास सातवा सगुण भजन निरूपण श्रीराम अवतारादिक ज्ञानी संत सारा सार विचारे मुक्त त्याचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे श्रीराम हे श्रोतयांची आशंका पाहता प्रश्न केला निका सावध होऊन ऐका वक्ते म्हणे वक्ता श्रीराम ज्ञानी मुक्त होऊन गेले मागे त्यांचे सामर्थ्य झाले परंतु ते नाही आले वासना धरूनी श्रीराम लोकास होतो चमत्कार लोक मानिती साचार परंतु याचा विचार पाहिला पाहिजे श्रीराम जीत असता नेणो किती जनामध्ये चमत्कार होती एशियाची सद्य प्रचिती रोकडी पाहावी श्रीराम तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखिला ऐसा हा चमत्कार झाला यास काये म्हणावे श्रीराम तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव येथार्थ अनेत्र कल्पनावीर्थ कुतर्काची श्रीराम आवडे ते स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले म्हणाल तेने आठविले तरी द्रव्य का दिसे श्रीराम एवं आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना परी ते पदार्थ चालती ना अथवा आठवू नाही श्रीराम येथे तुटली आशंका ज्ञात्यास जन्म कल्पू नका उमदेना तरी विवेका बरे पाहा श्रीराम ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाले काजे पुण्यमार्गे चालिले म्हणून या श्रीराम या कारणे पुण्यमार्गे चालावे भजन देवाचे वाढवावे न्याये सांडून न जावे अन्याय मार्गे श्रीराम नाना पुरश्चरणे करावी नाना तीर्थाटने फिरावी नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळे श्रीराम। निश्चये बैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे। कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे श्रीराम। एक गुरु एक देव कोठे तरी असावा भाव। भावार्थ नसतावाव सर्व काही श्रीराम। निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले तरी ते ज्ञाते नागवले दोही कडे श्रीराम। नाही भक्ती नाही ज्ञान मधेच पैसावला अभिमान म्हणून या जपध्यान सांडूत नये श्रीराम। सांडील सगुण भजनासी तरी तो ज्ञात्या परी अपेसी म्हणून या सगुण भजनासी सांडूच नये श्रीराम। निकाम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुळणा समर्थे विणघडेना निकाम भजन श्रीराम। कामनेने फळ घडे निकाम भजने भगवंत जोडे। फळ भगवंता कोणीकडे महदांतर श्रीराम। नाना फळे देवापासी आणि फळांतरी भगवंतासी या कारणे परमेश्वरासी निकाम भजावे श्रीराम। निकाम भजनाचे फळ आगळे सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे। तेथे बापुडी फळे कोणीकडे श्रीराम। भक्ते जे मनी धरावे ते देवे आपणची करावे। तेथे वेगळे भावावे नलगे कदा श्रीराम। दोनी सामर्थ्य एक होता काळास नाटोपे सर्वथा। तेथे इतरांची कोण कथा कीटकन्याये श्रीराम। म्हणून निकाम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे श्रीराम। येथे बुद्धीचा प्रकाश आणि कन चढे विशेष प्रताप कीर्ती आणि येश निरंतर श्रीराम। निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर तेथे होती तत्पर प्राणी मात्र श्रीराम। जेथे भ्रष्टाकार घडेना तो परमार्थही दडेना समाधान विगडेना निश्चयाचे श्रीराम। सारासार विचार करणे न्याये अन्याये अखंड पाहणे बुद्धी भगवंतांचे देणे पालटेना श्रीराम। भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण येदर्थी भगवद्वचन सावध ऐका श्रीराम। ददामि बुद्धि योगं तं येन मामुपयान्ति ते म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास सात्वा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। समास दहावा दशक दहावा समास आठवा प्रचित निरूपण। श्रीराम ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहेल ते शहाणे। येर वेडे दैन्यवाणे प्रचिती वीण श्रीराम। नाना रत्ने नाना खाणी नाना रत्ने नाना नाणी परीक्षून न घेता हानी प्रचित न येता निरूपणी बैसोत नये श्रीराम। तुरंग शस्त्र दमून पाहिले बरे पाहाता प्रचितीस आले तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी श्रीराम। बीज उगवेलसे पाहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे प्रचित आलिया ऐकावे निरूपण श्रीराम। देही आरोग्यता झाली ऐसी जना प्रचित आली तरी मग आगत्य घेतली पाहिजे मात्रा श्रीराम। प्रचिती वीण औषध घेणे तरी मग धडची बिघडणे अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपणा श्रीराम। प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग जाणावेठ केले देख जा देखता श्रीराम, शोधून पाहिल्या विण काही तरी एक कारण, होणार नाही निर्वाण प्राणास घडे श्रीराम, म्हणोनी अनुमानाचे कार्य भल्यांनी कदापि करू नये, उपाय पाहता अपाये नेमस्त घडे श्रीराम, पाण्यातील म्हैसीची साटी करणे हे बुद्धीच खोटी, शोधिल्या विण हिंपुटी होणे घडे श्रीराम, विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकिले, मैंदे मैंदावे केले परीते शोधिले पाहिजे श्रीराम, शोधल्या विणान्न वस्त्र घेणे तेणे प्राणास मुकणे, लटिक्याचा विश्वास धरणे हेही मूर्खपणा श्रीराम, संगती चोराची धरिता घात होई तत्वता, ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे श्रीराम, गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पाहावे श्रीराम, दिवाळ खोराचा मांड पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघेथो तांड भंड पुढे श्रीराम, तैसे प्रचिती वीण ज्ञान तेथे नाही समाधान, करून बहुतांचा अनुमान अन्हित झाले श्रीराम, मंत्र यंत्र उपदेशिले नेणते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारिले दुखणाईत श्रीराम, वैद्य पाहिला परी कच्चा तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाये दुसऱ्याचा काये चाले श्रीराम, दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसताला जे, तरी चमग त्यासी साजे आत्महत्यारेपण श्रीराम, जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्या करिता बुडाला, येथे कोणाचा घात झाला बरे पाहा श्रीराम, पापाची खंडणा झाली जन्म यातना चुकली, ऐसी स्वये प्रचित आली म्हणिजे बरे श्रीराम, परमेश्वरास ओळखिले आपण कोण से कळले, आत्मनिवेदन झाले म्हणिजे बरे श्रीराम, ब्रह्मांड कोणे केले कासे आचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणिजे बरे श्रीराम, येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशयी बुडाला प्रचिती वेण श्रीराम, हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम, लटिके मानी तो अधमोद्धम, येथार्थ जाणावा श्रीराम, येथे बोलण्याची जाली सीमा, नेणता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी श्रीराम, माझे उपासनेचा वडिवार ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे श्रीराम, म्हणून सत्यचे बोलिले कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ श्रीराम, तेची पुढे निरूपण बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावधानतकर्ण घातलेची घालावे श्रीराम, सूक्ष्म निरूपण लागले तेथे बोलिलेचे मागुते बोलिले, श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणवनिया श्रीराम, प्रचित पाहाता निकट उडोन जाती परिपाठ, म्हणोनी हे खटपट करणे लागे श्रीराम, परिपाठेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे श्रीराम, ऐसी साकडी दोहीकडे म्हणून बोलिलेची बोलणे घडे, दोन्ही राखोनिया कोडे उकलून दाऊ श्रीराम, परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोन निरूपण, श्रोते परम विचक्षण विवरोत पुढे श्रीराम, इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, प्रचित निरूपण नाम समास आठवा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक दहवा समास नववा पुरुष प्रकृति श्री राम आकाशी वायो जाला निर्माण तैसी ब्रह्मी मूळ माया जाण त्या वायो मध्ये त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम वटबीजी असे वाड फोडून पाहाता न दिसे झाड नाना वृक्षांचे जुंबाड बीजापासून होती श्रीराम तैसी बीज रूप मूळ माया विस्तार जाला तेथुनिया तिचे स्वरूप शोधनिया बरे पहावे श्रीराम तेथे दोनी भेद दिसती विवेके पाहावी प्रचिती निश्चळी जे प्रचंचळ स्थिती तोची वायो श्रीराम तयामध्ये जाणीव कळा जगज्योतीचा जिव्हाळा वायो जाणीव मिळोन मेळा मूळ माया बोलजे श्रीराम सरिता म्हणता बायको भासे तेथे पाहाता पाणीच असे विवेकी हो समदा तैसे मूळ माये श्री श्रीराम वायो जाणीव जगज्योती तयास मूळ माया म्हणती पुरुष आणि प्रकृती याचे नाव श्रीराम वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती पुरुष प्रकृती शिवशक्ती याचे नाव श्रीराम वायो मध्ये जाणीव विशेष तोची प्रकृतीमध्ये पुरुष ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे श्रीराम वायो शक्ती जाणीव ईश्वर अर्ध नारी नटेश्वर लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे श्रीराम वायो मध्ये जाणीव गुण तेची ईश्वराचे लक्षण तयापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम तया गुणामध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण त्याचा देहधारी आपण विष्णू झाला श्रीराम त्याच्या अंशे जग झाले ऐसे भगवद्गीता बोले गुंतले तेची उगवले विचार पाहता श्रीराम एक जाणीव वाटली प्राणी मात्रास विभागली जाण जाणो वाचविली सर्वत्र काया श्रीराम तयेचे नाव जगज्योती प्राणी मात्र तिचेन जिती याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी श्रीराम पक्षी श्वापद किडामुंगी कोणी एक प्राणी जगी जाणीव खेळे त्याचा अंगी निरंतर श्रीराम जाणोनी काया पळविती तेणे गुणे वाचती दडती आणि लपती जाण जाणो श्रीराम आवघ्या जगास वाचविती म्हणोनी नामे जगज्योती ते गेलिया प्राणी मरती ते जेथील तेथे श्रीराम मुळींचे जाणीवेचा विकार पुढे झाला विस्तार जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू श्रीराम तैसे देव देवता देवते भूते मिथ्या म्हणो नये त्याते आपल्याल्या सामर्थ्ये ते सृष्टीमध्ये फिरती श्रीराम सदा विचरती वायो स्वरूपे स्वेच्छा पालटती रूपे अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे त्यास बाधिती श्रीराम ज्ञात्यास संकल्पची असेना म्हणून त्याचेन बाधवेना या कारणे आत्मज्ञानाभ्यासावे श्रीराम अभ्यासिली या आत्मज्ञान सर्व कर्मास होये खंडन हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही श्रीराम ज्ञाने वीण कर्म विघडे हे तो कदापि न घडे सद्गुरु वीण ज्ञान जोडे ही अघटित श्रीराम म्हणून सद्गुरु करावा सत्संग शोधून धरावा तत्वविचार विवरावा अंतर्यामी श्रीराम तत्वे तत्व निरसोन जाता आपला आपणची तत्वता अनन्य भावे सार्थकता सहजची झाली श्रीराम विचार न करिता जे जे केले ते वाऊगे व्यर्थ गेले म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी श्रीराम विचार पाहेल तो पुरुष विचार न पाहे तो पशु ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला श्रीराम सिद्धांत साधा या कारणे पूर्वपक्ष लागे उडवणे परंतु साधका निरूपणे साक्षात्कार श्रीराम श्रवण मनन निरध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करणेचि न लगे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास नववा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक दहावा समास दहावा चळाचळ निरूपण। श्रीराम गगना सारिखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निगुण निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम त्यास परमात्मा म्हणती आणिक नामे नेणो कीती परीते जाणिजे आदी अंती जैसे तैसे श्रीराम विस्तीर्ण पसरला पैस भोवता दाटला अवकाश भासचि नाही निराभास जैसे तैसे श्रीराम चहूकडे पाताळ तळी अंतच नाही अंतकाळी अंतकाराळी कल्पांतकाळी सर्वकाळी संचलेची असे श्रीराम ऐसे काही एक चंचळ ते अचंचळी भासे चंचळ त्यास नामे ही पुष्कळ त्रिविधा प्रकारे श्रीराम न दिसता नाव ठेवणे न देखता खूण सांगणे असो हे जाणा या कारणे नामाभिधाने श्रीराम मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष ऐसे म्हणती शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे श्रीराम परी जे नाम ठेविले जया आधी ओळखावे तया प्रचिती वीण कासया वलगना करावी श्रीराम रूपाची न धरिता सोये नाम सरिसे भरंगळो नये प्रत्यया विण गळंगा होये अनुमान ज्ञाने श्रीराम निश्चळ गगनी चंचळ वारा वाजो लागला भरारा परीत्या गगना आणि समीरा भेद आहे श्रीराम तैसे निश्चळ परब्रह्म चंचळ माया भासला भ्रम त्या भ्रमाचा संभ्रम करून दाऊ श्रीराम जैसा गगनी चालिला पवन तैसे निश्चळी जाले चळण इच्छा स्फूर्ती लक्षण स्फूर्णपण श्री स्फूर्ण रूप श्रीराम अहमपणे जाणीव झाली तेची मूळ प्रकृती बोलिली महाकारण काया रचली ब्रह्मांडीची श्रीराम महामाया मूळ प्रकृती कारण ते अव्याकृती सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती विराट ते स्थूल श्रीराम ऐसी पंचीकरण शास्त्र प्रमये ईश्वर तनु चतुष्टये म्हणून हे बोलणे होये जाणीव मूळ माया श्रीराम परमात्मा परमेश्वरु परेश ज्ञानघन ईश्वरु जगदीश जगदात्मा जगदेश्वरु पुरुष नामे श्रीराम सत्तारूप ज्ञानस्वरूप प्रकाशरूप ज्योतिरूप कारणरूप चिद्रूप शुद्ध सूक्ष्म अलिप्त श्रीराम आत्मा अंतरात्मा विश्वात्मा द्रष्टा साक्षी सर्वात्मा क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा देही कुटस्थ बोलिजे श्रीराम इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा येमात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा वर्णवायो कुबेरात्मा ऋषिदेव मुनिर्धर्ता श्रीराम गणगंधर्व विद्याधर येक्ष किन्नर नारद तुंबर सर्वलोकांचे अंतर तो सर्वांतरात्मा बोलिजे श्रीराम चंद्र सूर्य तारा मंडळे भूमंडळे मेघमंडळे एकवीस स्वर्गे सप्त पाताळे अंतरात्माच वर्तवी श्रीराम गुप्तवल्ली पाल्हाळली तीची पुरुष नामे घेतली आता स्त्री नामे ऐकली पाहिजे ज्योतश्रोती श्रीराम मूळ माया जगदेश्वरी परमविद्या परमेश्वरी विश्ववंद्या विश्वेश्वरी त्रैलोक्यजननी श्रीराम अंतर हेतु अंतर कळा, मौन्य गर्भ जाणीव कळा, चपळ जगत ज्योति जीवन कळा, परा पश्यंती मध्यमा श्रीराम। युक्ति बुद्धि मती धारणा, सावधानता नाना चाळणा, भूत भविष्य वर्तमाना उकलून दावी श्रीराम। जागृति स्वप्न सुषुप्ती जाणे, तुर्या ताटस्ता अवस्था जाणे, सुख दुःख सकळ जाणे, मानापमान श्रीराम। ते परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू, ते परम क्रोधी लोभाळू, मर्यादे वेगळी श्रीराम। शांती क्ष्मा विरक्ती भक्ती, अध्यात्मविद्या सायोज्य मुक्ती, विचारणा सहज स्थिती जयेचेनी श्रीराम। पूर्वी पुरुष नामे बोलिली, उपरी स्त्री नामे निरोपिली, आता नपुषक नामे ऐकली, पाहिजे चंचळाची श्रीराम। जाणणे अंतकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित, येते जाते सुचित होऊन पाहा श्रीराम। मी पण तू पण जाण पण, ज्ञाते पण सर्वज्ञ पण, जीव पण शिव पण ईश्वर पण, अलिप्त पण बोलजे श्रीराम। ऐसी नामे उदंड असती, परीते एकची जगज्योती, विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा श्रीराम। आत्मा जगज्योती सर्वज्ञपण, तिनी मिळोन एकची जाण, अंतकरणची प्रमाण ज्ञेप्ती मात्र श्रीराम। ढीग झाले पदार्थाचे, पुरुष स्त्री नपुसक नामांचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे श्रीराम। सकळ चळिता एक, अंतरात्मा वर्तवी अनेक, मुंगी पासून ब्रह्मादिक तेणे चितालती श्रीराम। तो अंतरात्मा आहे कैसा, प्रस्तुत ओळखाना आमासा, नाना प्रकारींचा तमासा तेथेचे आहे श्रीराम। तो कळतो परी दिसेना, प्रचित येते परीभाषेना, शरीरी असे परीवसेना एकेठाई श्रीराम। तीक्ष्णपणे गगनी भरे, सरोवर देखता चपसरे, पदार्थ लक्षून उरे चहूकडे श्रीराम। जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो, तो त्यासरिखाच होतो, वायोहून विशेष तो चंचळ विषयी श्रीराम। कित्येक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे, किती एक ते ओळखे मने करुने श्रीराम। श्रोती बैसोन शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिया वास घेतो, त्वचे इंद्रिय जाणतो शीतोष्ण दिग श्रीराम। ऐशा जाणे अंतरकळा, सकळामध्ये परी निराळा, पाहाता त्याची अगाध लीळा तोची जाणे श्रीराम। तो पुरुष ना सुंदरी, बाळ तारुण्य ना कुमारी, नपुसकाचा देहधारी परी नपुसक नवे श्रीराम। तो चालवी सकळ देहासी, करून अकर्ता म्हणती त्यासी, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कूटस्थ बोलजे श्रीराम। द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च, क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते। दोनी पुरुष लोकी असती, क्षराक्षर बोलिजेती, सर्वभूते क्षर म्हणती अक्षर कूटस्थ बोलिजे श्रीराम। उत्तम पुरुष तो आणीक, निप्रपंच निकळंक, निरंजन परमात्मा एक निर्विकारी श्रीराम। चारी देह निरसावे, साधके देहातीत भावे, देहातीत होता जाणावे अनन्य भक्त श्रीराम। देह मात्र निरसूनी गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला, निर्विकारी विकाराला ठाव नाही श्रीराम। निश्चळ परब्रह्म एक, चंचळ जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पाहावा श्रीराम। येथे बहुत नलगे खळखळ, एक चंचळ एक निश्चळ, शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे श्रीराम। असार त्यागुनी घेई दे सार, म्हणोनी सारासार विचार, नित्यानित्य निरंतर पाहाती ज्ञानी श्रीराम। जेथे ज्ञानचि होते विज्ञान, जेथे मनचि होते उन्मन, तेथे कैसे चंचलपण आत्मयासी श्रीराम। सांगणो वांगणीचे काम नव्हे, आपुल्या अनुभवे जाणावे, प्रत्यया विणसिणावे तेचि पाप श्रीराम। सत्या एवढे सुकृत नाही, असत्या एवढे पाप नाही, प्रचिती विणकोठेच नाही समाधान श्रीराम। सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरोपिले पाप पुण्य रूपे सहित श्रीराम। दृश्य पाप ओसरले, पुण्य परब्रह्म उरले, अनन्य होताच झाले नामातीत श्रीराम। आपण वस्तू स्वतसिद्ध, तेथे नाही देहसंबंध, पापराशी होती दग्ध येणे प्रकारे श्रीराम। ये रवि ब्रह्मज्ञाने वीण, जे जे साधन तो तो सीण, नाना दोषांचे क्षारण होईल कैसे श्रीराम। पापाचे वळले शरीर, पापची घडे तदनंतर, अंतरी रोग वरी वरी उपचार काय करी श्रीराम। नाना क्षेत्री हे मुंडिले, नाना तीर्थी हे दंडिले, नाना निग्रही खंडिले ठाई ठाई श्रीराम। नाना मृत्तिकेने घासिले, अथवा तप्त मुद्रेने लासिले, जरी हे वरीवरी तासिले तरी शुद्ध नवे श्रीराम। शेणाचे गोळे गिळिले, गोमूत्राचे मोघे घेतले, माळा रुद्राक्ष घातले काष्ठमणी श्रीराम। वेश वरीवरी केला, परियंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे श्रीराम। नाना व्रते नाना दाने, नाना योग तीर्थाटणे, सर्वाहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा श्रीराम। आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दुष्टपातकाची बाधा निरसोन गेली श्रीराम। वेदशास्त्री सत्यस्वरूप, तेची ज्ञानियांचे रूप, पुण्य झाले अमूप सुकृते सीमा सांडिले श्रीराम। या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पाहावी आत्मदृष्टी, प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये श्रीराम। आगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्ययनिश्चयाचा श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समास दहावा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।